काल सांगून गेलो त्या घटना मरुचे वक्ता उपर माणूस अल्लाह ताला शरीफ हुसने जन धरून काल इतको गुमान धरून काल अल्लाह ताला मुझे सिंग रहमत देतो काही मामला करतलो अल्लाह ताला आपली जनजीत करतलो खूप हे करू काल. हजरत जाबिर हजन की रिवायत है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतकाल के तीन दिशा पड़े के अपने फरमौले में आई कर लो के मरतलो माणूस अल्लाह शरीफ हुसने जन धरून काल हुसने जन मैंने निको गुमान अल्लाह मुझे अपनी रहमत बितरमाका करो बोलो आणि शरीयतली माणसे को त्यांना एकच सांगते राहता अल्लाह तालाची रहमत येतली देऊन आहार इन्शा अल्ला प्रिय सांग अल्लाह ताला निको मामला करतो हे त्यांना ऐकवून घास आज त्याचे मग रू येते हे सर सांगतो मतलब हो गया पावसे ते बुजुर्ग खरी मला मत भी मौलाना आपो हे आपो तर करते विश्व नाही खुट आगे म्हणून हे करू घास सांगतो मतलब हो हे जायना दरवाजा आपले लाईन सारी जे काही चीज येते आहे समोपणे होतो आहे बहुत समजे घरात दिले जाते कोणी भासू नाही लेकिन ते वक्त आम्ही को रेडी राहूंगा आमचे दिमाग इनको असे चलू राहूंगा का करू करता कोणी नाही का इशी पडला इशी पडला इशी पडला मला के केचा जीव होते इशी आता पुढे नमाज केलते नदी म्हणता सहा भर राहूंगे एक दोन माणसे उभे राहून नमाज करू दे ते मी ते आवाज घेऊन पुजते होते हो वली वली वाटेल या बाहेर नमाज तुझी जायचं पुजतोय एक जमान तो सांगते करते अल्लाह जिजा खेळ तो पाच ओलमा ते निशी आसान करून दाखवले की त्याच्या मग असेल असं अलहमदुल्ला एक मरकू बाहेर तिशीच नाणव कोणी होते नव्हते आंग करत होते अजून माहिती हात होती का अंगशी करत होती ते का गो सांगते करते संडे घेऊन असलेले काम करते करते तर संजू करतात रामलीला पुढे एक दबा करू कल्चर होते कुकडी दबा करू त्यांना 15 मिनिट एक घंटो हात दो दिवस करत होते कोणी एक दबा करतो माणूस येऊ आणि दबा करतो याचा रामलीला संधी करू शिव काय कुर्बानी करू शिव काय इशी एक एक चीज जेंते वसू काल आणि कट्टे वसू काल टोकन माणूस होऊ का टोकन माणूस होऊ का पहिले काय जरुरी नाही इशी देता मरतरी वक्ता पण जू गेलो क्यू गेला मग एकदा हदी शरीफ भीतर को आहे आणि मुस्ताब आहे की त्याचे डोले बंद करा पण एका का पुतला रूह वतनी नुकताव पर सम्मान आखिर जगन ते असे हे डोला तुम असतो आणि डोले पलता रूह वसुचे पलता स्मरण पर असू ते पाठून जाता डोलेशी पल्लो न डोले उसमत रूह कब्जा देते डोले बंद करू का हदीस भीतर आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू सलमा रजियल्लाहु अन्हु इंतकाल जनामत आईले आणि येता तर फौरन डोले बंद केले नातन डोले इशी उघडे राहणार ते उघडे कसा आता आणि बंद जाणार त्या सबब फौरन डोले बंद करूचे मुस्तहाब आहे. सुभान अल्लाह बिहमदी सुभान अल्लाह.